नमस्कार. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सन 1962 पासून विद्यापीठ परिक्षेत्रातील समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नती व उत्थानासाठी कार्यरत आहे. हीच समाजाभिमुखता कायम राखताना आणि पुढे नेत असताना शिवाजी विद्यापीठ वेब रेडिओच्या माध्यमातून सामोरे येते आहे. शिवाजी विद्यापीठाच्या 54व्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने मी प्राध्यापक डॉ देवानंद शिंदे, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ या नात्याने वेब रेडिओचे लोकार्पण करीत आहे. शिवाजी विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिकाधिक वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने वेब रेडिओची निर्मिती करण्यात येत आहे. विद्यापीठीय ज्ञानातून, तत्वज्ञानातून समाजाची विविध क्षेत्रातील प्रगती अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने ज्ञानवृद्धीसाठी कार्यक्रम प्रसारित करणे हा वेब रेडिओच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश आहे. वेब रेडिओवरील विविध विषयावरील तज्ज्ञांची व्याख्याने, शैक्षणिक विश्वातील घडामोडींची माहिती, मान्यवरांच्या मुलाखती, प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम यातून सामाजिक आर्थिक प्रगतीमध्ये शिवाजी विद्यापीठाचा सहभाग, शैक्षणिक वैज्ञानिक विचार व उपक्रमांना चालना देण्यासाठी विद्यापीठाचे स्वतःचे एक प्रभावी माध्यम म्हणून वेब रेडिओ निश्चितपणे महत्त्वाची भूमिका पार पाडेल. शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्राबाहेरही जगभरातील श्रोत्यापर्यंत पोहोचण्यात वेब रेडिओ निश्चितपणे यशस्वी होईल. विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रामार्फत सुरू करण्यात येत असलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांसह श्रोत्यांना या वेब रेडिओच्या कार्यक्रमाचा मोठा लाभ होईल अशी मला आशा आहे. वेब रेडिओ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.